आकाशवाणी स्वाती महाळंक आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते येत्या शुक्रवारी बिहारमधल्या गया इथं औटा सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन होणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर रशियाच्या 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल. भारत चीन रचनात्मक संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांतता समृद्धीसाठी महत्वपूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर. आणि 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलला सुवर्णपदक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शुक्रवारी 22 तारखेला बिहारमधल्या गया इथं औटा सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पात गंगा नदीवरील सुमारे 2 किलोमीटर लांबीचा पूल समाविष्ट असून त्यामुळे पटना जिल्ह्यातल्या मोकामा आणि बेगुसराय दरम्यान थेट संपर्क सुरू होणार आहे. हा पूल जुन्या दुपदरी राजेंद्र सेतूला समांतर बांधण्यात आला आहे. या नवीन पुलामुळे उत्तर बिहार आणि दक्षिण बिहारमधील जड वाहनांसाठीचं प्रवासाचं अंतर 100 किलोमीटरनं कमी होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सदस्य अनिल चौधरी यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या प्रकल्पामुळे जड वाहनांसाठी प्रवास सोपा आणि जलद होईल, तसंच इंधन आणि वाहनांच्या ऑपरेशन खर्चामध्ये बचत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर काल संध्याकाळी रशियाच्या 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी मॉस्को इथं पोहोचले आहेत. या भेटीदरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री रशियाचे समपदस्थ सर्गेई लावारोव यांची भेट घेतील आणि द्विपक्षीय मुद्द्यांचा आढावा घेतील. परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी उभय देशांच्या दृष्टिकोनाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. दीर्घकालीन आणि काळाच्या कसोटीवर उतरलेल्या भारत रशिया विशेष धोरणात्मक भागीदारीला आणखी बळकटी देणं हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. डॉ एस जयशंकर आज भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यावरील आंतर सहकारी आयोगाच्या 26व्या सत्राचं सहअध्यक्षपदही भूषवणार आहेत. त्यानंतर ते मॉस्को इथं भारत रशिया व्यवसाय मंचाच्या बैठकीलाही संबोधित करतील. सध्या भारताच्या दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी काल राजधानी नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली. भारत आणि चीनमधील स्थिर आणि रचनात्मक संबंध आगामी काळात प्रादेशिक जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठीही महत्वपूर्ण योगदान देतील असं पंतप्रधान मोदी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. पंतप्रधानांनी भारत चीन सीमेवर उभय देशांनी शांतता आणि स्थैर्य राखण्याचं महत्व अधोरेखित केलं. सीमाप्रश्न निष्पक्ष, वाजवी आणि परस्पर स्वीकारार्ह पद्धतीनं सोडवण्यासाठी भारताची वचनबद्धताही त्यांनी व्यक्त केली. वांग यी यांनी तियानजिनमध्ये होणाऱ्या शांघाय सहकारी संघटना अर्थात एससीओ शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा संदेश आणि निमंत्रण पंतप्रधानांकडे सुपूर्द केलं. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी काझानमध्ये राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीनंतर द्विपक्षीय संबंधांमध्ये होत असलेल्या स्थिर आणि सकारात्मक प्रगतीचं स्वागत केलं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीची तातडीची बैठक काल राजधानी नवी दिल्लीमध्ये पार पडली. आगामी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन सध्या नवी दिल्लीमध्ये असून कालच्या बैठकीत पंतप्रधानांनी त्यांचा सर्व प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक परिचय करून दिला. बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव, अनुराग ठाकूर, डॉ जितेंद्र प्रसाद यांच्यासह भाजपा आणि घटक पक्षांचे महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्व पक्षांनी आपापसातले मतभेद विसरून एकमतानं राधाकृष्णन यांना निवडून द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. राधाकृष्णन आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडी आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. इंडी आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी एकमतानं रेड्डी यांच्या नावाला संमती दिल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. रेड्डी आपला उमेदवारी अर्ज उद्या 21 तारखेला दाखल करणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात काल बिहारमधल्या मतदार याद्यांच्या पुनरीक्षणासंदर्भात आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं. नंतरही लोकसभेचं कामकाज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्याआधी लोकसभेच्या कामकाजाची आता 21 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद आणि भाषांतराची सुविधा सभागृहामध्ये उपलब्ध झाल्याची घोषणा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या अभिनंदनाचा प्रस्तावही काल लोकसभेमध्ये चर्चेला आला. दक्षिण मध्य रेल्वेच्या इतिहासात प्रथमच ऑपरेशन्स, कमर्शियल, आर्थिक व्यवहार, सुरक्षा व्यवस्था आणि वैद्यकीय विभाग या अत्यंत महत्वाच्या 5 विभागांचं नेतृत्व महिला अधिकाऱ्यांकडून केलं जात आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक के पद्मजा रेल्वे वेळापत्रक, वक्तशीरपणा आणि मालवाहतूक कामकाजाची व्यवस्था पाहतात आणि मुख्य व्यावसायिक घडामोडींच्या व्यवस्थापक इती पांडे प्रवासी सेवा, मालवाहतूक, महसूल आणि व्यवसाय विकास विभाग हाताळतात. मुख्य सुरक्षा आयुक्त अरोमा सिंग ठाकूर या ऑपरेशन यात्री सुरक्षा आणि मेरी सहेली यासारख्या अनेक सुरक्षा उपक्रमांसह रेल्वे सुरक्षा दलाचं नेतृत्व करत आहेत. त्याचप्रमाणे मुख्य वैद्यकीय संचालक डॉ निर्मला नरसिंहन या 8 प्रमुख रुग्णालयं आणि 40 आरोग्य युनिट्समधल्या आरोग्य सेवेची जबाबदारी सांभाळत आहेत. मुख्य आर्थिक सल्लागार टी हेमा सुनीता या आर्थिक व्यवस्थापन आणि महसूल विभागाच्या प्रमुख आहेत. मुंबईत काल संध्याकाळी बंद पडलेल्या मोनोरेलमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी 4 तास बचाव कार्य सुरू होतं. त्यातून 500 हून अधिक प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. मैसूर कॉलनी आणि भक्ती पार्क स्थानकांदरम्यान अडकलेल्या मोनोरेल ट्रेनमध्ये वीज आणि वातानुकूलित यंत्रणा बंद पडल्यानं काही प्रवाशांचा श्वास गुदमरला. त्यापैकी 14 जणांना घटनास्थळी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. या घटनेची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. गेल्या 4 दिवसात महाराष्ट्रात पाऊस आणि पूरसंबंधित घटनांमुळे किमान 21 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सलग 4थ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. पुराचा गंभीर परिणाम असलेल्या नांदेड जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सुमारे 300 मिलीमीटर विक्रमी पाऊस झाला असून त्यामुळे शहरातलं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान खात्यानं आज विदर्भाला रेड अलर्ट जारी केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पुणे आणि मुंबई दरम्यानच्या सर्व गाड्या पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यांनी आज शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यात पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई, सातारा आणि कराड तालुक्यातल्या सर्व प्राथमिक शाळा आज आणि उद्या बंद राहतील. 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलनं कझाकिस्तानमधल्या शामकेंट इथं झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सुवर्णपदक जिंकलं आहे. भारताला मिळालेलं हे 3रं वैयक्तिक सुवर्णपदक आहे. रश्मिकानं 241.9 गुणांसह कनिष्ठ महिला एअर पिस्तूल मुकुट जिंकला. दुहेरी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती मनू भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल अंतिम फेरीत 3रं स्थान पटकावलं असून रश्मिकानं वंशिका चौधरी आणि मोहिनी सिंग यांच्यासोबत या स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक जिंकलं आहे. आतापर्यंत झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये भारतानं 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकं जिंकली आहेत. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते येत्या शुक्रवारी बिहारमधल्या गया इथं औटा सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन होणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर रशियाच्या 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी मॉस्कोमध्ये दाखल. भारत चीन रचनात्मक संबंध प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच समृद्धीसाठी महत्वपूर्ण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर. आणि 16व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रश्मिका सहगलला सुवर्णपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.